और एक बार ही सही आपने देखी कि नहीं मेरी फोटो, जल्दी से चेक कर लीजिए आरजे महक 935 फॉलो करके।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक लौट कर आ चुकी है। आज का जो दिन है ना, साल का पहला दिन 1 जानेवारी 2020 सुरू झालेला आहे आणि हा दिवस अगदी छान पैकी तुम्ही साजरा केला असेलच। अख्खा दिवसभर जे रात्री जागलेत त्यांनी झोपही काढली असेल। मी तर इकडे तुमच्याशी गप्पा मारतीये आणि मी याला भेट त्याला भेट असं करत करत छान पैकी आज माझा दिवस साजरा केलेला आहे। नेमकं तुमच्या बाबतीत काय काय झालंय, काय म्हणतात नांदेडकर?
एकदम 2019 कधी गेलं कळालंच नाही। असं झालं कारण सबसे पहिले तेरा जादू चल गया MH935 में।
ओ माय गॉड।
आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेड बद्दल सांगायचं तर, रेडची ट्यून, रेडचा बर्थडे, सोनेरी मुलगी म्हणजे आपली माधुरी, तिला एकदम आईन दसऱ्या वेळेस लॉन्च करून एकदम जोर का झटका दिला आम्हाला आणि त्याच्यामुळे खूप आम्ही खुश आहोत। फूड वाउचर, फन झोन कार्ड, मीट अँड ग्रीटची पार्टी, फक्त तुला भेटू नाही शकलो एवढंच।
येस, ती तू मिस केली।
हा ती मी 2020 मध्ये कम्प्लीट करणार तुझ्यासोबत, ठीक आहे। कोर जॉकी मला आणि माझ्या आईला बनवली, तू बॉन्ड 935 माझ्या आईला बनण्याचा चान्स दिला।
वाव, थँक्यू सो मच की तुम्ही जुडला गेला रेड एफ एम शी।
हो, आणि पेप किलो देऊन आम्हाला अविस्मरणीय क्षण आठवण करून जीवन सुखकारक बनण्यास प्रेरित केलं। रेड आहे तो हम है बस, माझा जीव की प्राण फक्त रेड एफ एम आणि आरजे महक तुझ।
थँक्यू सो मच, हॅपी न्यू इयर।
हॅपी न्यू इयर महक, बाय।
आपका ये साल कैसे जाने वाला है, काय काय रेझोल्युशन्स तुम्ही केलेत, कशा प्रकारे काल रात्री किंवा आजही नवीन वर्षाचं स्वागत केलंय, मला पटकन सांगा ना 9607007935 डायल करून, किंवा मग इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज करू शकता, व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता जर कॉल नाही लागला तर। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।